नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। देशातली पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 दिसा महाराष्ट्रातल्या बोरी बंदर सावन ठाणे मजगती सुरू झाली। आयज ताका 172 वर्सां पुराय जाल्यात। ह्या इतिहासीक खिणाचो रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सोशल मिडिया पोस्टावरवीं उगडास केलो। त्या गाडयेत 14 डबे आशिल्ले आनी तातूंत 400 प्रवाशी आशिल्ले अशें तांणी सांगले। त्या पहिल्या प्रवासा सावन भारतीय रेल्वे देशाचे सेवेक तयार आसा अशें तांणी मुखार सांगले। एनडीए सरकाराच्या फाटल्या 10 वर्सांच्या काळात देशात नुस्त्याचे उत्पादन 95 लाख टन आशिल्ले ते 1.84 लाख टन जाला अशें केंद्रीय नुस्तेमारी आनी पशुपालन राज्यमंत्री जॉर्ज कुरियन हांणी म्हळां। प्रधानमंत्री मत्स्य संपदा येवजणे खाला आयज पुडुचेरीत जायत्या प्रकल्पांचे उक्तावण केल्या उपरांत ते उलयताले। हे येवजणे खाला पुडुचेरीत 2300 नुस्तेमारी बोटींनी ट्रान्सपाँडर बसयतले, जाका लागून नुस्तेमारांक आपल्या कुटुंबा कडेन संवाद साधपाक, आपत्कालीन वैजकीय मदत मेळपाक, आंतरराष्ट्रीय दर्यावेल्यो शिमो हुपताना सुचोवण्यो मेळटल्यो आनी नुस्त्याच्या उपलब्धते विशीं म्हायती मेळटली। किसान क्रेडीट कार्ड येवजणे खाला आतां नुस्तेमारांक 5 लाख रुपया मेरेन रीण घेवंक मेळटले अशें तांणी मुखार सांगले। लाडली बहना येवजण बंद जावची ना अशें मध्य प्रदेश सरकारान स्पश्ट केला। हे येवजणे खाला दर म्हयन्याक 1200 रुपया दिवपाचे राज्य सरकारान थारायल्या। दर म्हयन्याच्या 10 ते 15 तारखे मेरेन लाडली बहना येवजणेच्या लावार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा जातली अशें राज्य शार उदरगत घरमंत्री कैलास विजय वर्गीस हांणी सांगले। भौशीक कल्याणाची खंयची येवजण सरकार बंद करचो ना अशें मध्य प्रदेशाचे मुखेलमंत्री मोहन यादव हांणी म्हळां। तांणी आयज राज्यांतल्या 1.27 कोटी लाडली बहना येवजण्यांच्या लावार्थ्यांच्या खात्यात एप्रील म्हयन्या खातीर 1552 कोटी रुपया जमा केले। संवसारीक बाजारांत अनिश्चितताय आसून लेगीत भारतांतल्या वस्तू आनी सेवांच्या वट्ट निर्गतीत 5.5% वाड जावन 2024-25 अर्थीक वर्सा ती 820.93 अब्ज डॉलराचेर पावला अशें वाणिज्य आनी उद्देग मंत्रालयान म्हळां। मंत्रालयान दिल्ल्या म्हायती प्रमाण देशाची वट्ट निर्गत 820.93 अब्ज डॉलर जाल्यार वट्ट आयात 915.19 अब्ज डॉलर आसा। वेपारी वस्तू निर्गत 437.4 डॉलराचेर पावली। बिगर पेट्रोलियम निर्गतीत 6% वाढून वित्तीय वर्स 2025 374.8 अब्ज डॉलर जाल्या। भारतीय वेंचणूक आयोगान बिहारात जावपी विधानसभा वेंचणुकेची तयारी सुरू केल्या। वेंचणूक आयोगान आयज राज्यातल्यान बूथ स्तरावेल्या कार्यकर्त्या खातीर नवी दिल्लीत प्रशिक्षण कार्यावळ घडोवन हाडली। 2 दिसांच्या प्रशिक्षण कार्यावळीत बिहारातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे 250 वयर BLA वाटेकार जाल्यात। मुख्य वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, वेंचणूक आयुक्त डॉ सुखबीर सिंग संधू आनी डॉ विवेक जोशी हांणी कार्यकर्त्यांक संबोधित केले। प्रशिक्षण कार्यावळीक लागून जापसालदारकी कळपाक मजत जातली अशें तांणी म्हळां। 43 वांगड्यांच्या बिहार विधानसभे खातीर अंदुवर्साच्या निमाणे कडेन वेंचणूक जावपाची शक्यताय आसा। नवी दिल्लीचो इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ 2024 वर्साच्या संवसारातल्या सगळ्यात चड व्यस्त विमानतळांच्या वळेरेंत 10व्या सुवातेर पावला अशें आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणान म्हळां। प्राधिकरणान जाहीर केल्ले वळेरे प्रमाण फाटल्या वर्सा ह्या विमानतळावेल्यान 6.66 अब्जापरस चड प्रवाशांनी प्रवास केलो। ही वाढ 2023 वर्साच्या तुळेंत 7.8% इतली आसा। GEM म्हळ्यार गव्हर्मेंट ई मार्केट प्लेसान 2024-25 ह्या अर्थीक वर्सा 1,30,000 कोटी लोकांक भलायकी, जिवीत आनी अपघात विमो दिला अशी म्हायती वाणिज्य आनी उद्देग मंत्रालयान दिल्या। GEMान 10 लाख रोजगार दिल्यात अशें मंत्रालयान म्हळां। GEM ग्राहकांक एक सुरक्षीत आनी लावकारी व्यासपीठ मेळोवन दिवपाक बांदील आसा अशें GEMचे मुखेल कार्यकारी अधिकारी अजय भादू हांणी म्हळां। नवी दिल्लीच्या संसद घरात नव्या आयकर विधेयकाचेर लोकसभा निवड समितीची बसका सुरू आसा। भाजपाचे खासदार बैजयंत पांड्या ह्या बसकेचे फुडारपण करतात। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पयली समिती आपलो अहवाल सादर करतली। भारत उझबेकिस्तान मजगती जोड लष्करी कवायत डस्कलिंगची 6वी आवृत्ती आयज महाराष्ट्रातल्या पुणेच्या प्रशिक्षण केंद्रात सुरू झाली। 60 जवानांचो आस्पाव आशिल्ल्या भारतीय पंगडाचे प्रतिनिधित्व जॅट रेजिमेंट आनी भारतीय वायू सेनेची बटालियन करता। भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांत राजस्थान आनी गुजरातेत उष्णतायेच्या ल्हारा खातीरचो रेड अलर्ट जारी केला। आनी IPL T20 क्रिकेट सर्तीत आयज नवी दिल्लीतल्या अरुण जेटली मैदानार दिल्ली कॅपिटल्स आनी राजस्थान रॉयल्स पंगडा मजगती खेळ जातलो। हो खेळ सांजे 7:30 वरांचेर सुरू जातलो। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। नमस्कार।